वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। सख्य भक्ति पाहतो आहोत। सख्य भक्ति पाहत असताना श्री कृष्ण आणि अर्जुन हे एकमेकांचे सखा असल्यामुळे भगवद्गीतेची सुरुवातच सख्यातून झाली आणि त्याचं रूपांतर अर्जुनाच्या भगवंतावान भगवंतांच्या बाबतच्या गुरुत्वाच्या भूमिकेमध्ये असं झालं। अर्जुन आपल्या स्वतःला शिष्य म्हणायला लागला आणि आपल्या सख्याला गुरु म्हणायला लागला। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि माम त्वाम प्रपन्नम। मी तुझा शिष्य आहे आणि माझं कल्याण होईल असं मला तू सांग, असा मला उपदेश तू कर। सख्याला दुसरा सखा, तू माझा गुरु आहेस आणि मी तुझा शिष्य आहे इतपर्यंत म्हणायला लागला। माझ्याबाबत योग्य काय आहे ते जाणणारा तूच आहेस, माझं हित कशात आहे हे तूच जाणतोस, तू आमचा सर्वस्व आहेस, आम्ही जे काही आहोत ते तुझ्यामुळे आहोत, आम्हाला आतापर्यंत अनेक आपदांमधून तू रक्षिलेला आहेस, मी मोहग्रस्त झालेलो आहे, अशा प्रकारची कबुली अर्जुन द्यायला लागला। मागच्या वेळेला मी म्हटलं की अर्जुन हा रुजू बुद्धीचा सरळ बुद्धीचा आणि आदर्श शिष्य असाच होता। अर्जुन आदर्श शिष्य असल्यामुळं आणि अर्जुनाचं हे आदर्श शिष्यत्व पूर्वीच प्रगट झालेलं होतं द्रोणाचार्यांच्या वेळेला, द्रोणाचार्यांच्या बाबत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रीकृष्णांनी श्रीकृष्ण गारुडी विष उतरवणारा त्यांनी अर्जुन कशा प्रकारे महामोहानी काळसर्पानी त्याच्या दंशानी व्यथित झालेलं आहे हे ओळखलं आणि ते जाणून हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की। सखा, पण आपल्या सख्याच्या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी महामोहरूपी काळसर्प त्याचा दंश झालेला आहे हे पाहून श्रीकृष्ण रूपी श्रीहरी रूपी गारुडी विष उतरवणारा त्वरित पातला त्वरित प्राप्त झाला. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षिला आता. म्हणून तो पार्थू मोह फणिग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदशनाची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या आराणुका ज्ञान देवो म्हणे देखा निवृत्ती दासू. आता श्रीकृष्ण काय म्हणतात ते ऐका असं म्हणत असताना मध्येच संजय धृतराष्ट्राला कथा सांगताहेत. त्यामुळे संजयानी धृतराष्ट्राला असं सांगितलं की एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योच्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूव. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये विषीदंतमिदं वचः. दोन सैन्यांच्या मध्ये विषादामध्ये बुडालेल्या अर्जुनाला प्रहसन्निव भारत हसल्यासारखं करत ऋषिकेश श्रीकृष्ण असं बोलला. जो न योध्य इति गोविंदम उक्त्वा आता मी युद्ध करत नाही असं म्हणून जो बसून राहिलेला होता. अर्जुनाचं वैशिष्ट्य असं की विचारानुसार तत्काल आचरण करणारा. त्यामुळे याही विचाराप्रमाणे तत्काल आचरण करत अर्जुन बसून गेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोका कुळितू काय बोले ऐके सखेदू. बोले श्री कृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. आता तुम्ही माझा युद्ध करण्यासाठी म्हणून आयवणी करू नका. माझी मला विनंती करू नका. सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी मी आता सर्वथा इथं युद्ध करणार नाही हे निश्चित असं अर्जुन म्हणाला. ऐसे येकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला. तेथे श्रीकृष्णा विस्मयो पातला देखोनी तयाते असं बोलला आणि मग नंतर स्वस्थ बसून राहिला. अर्जुनाचं बोलणं या ठिकाणी सगळं संपलं. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला. आता जे काही करशील ते तू आता जे काही सांगशील ते तू माझं सांगणं संपलं. ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं देखील एक शब्दचित्र उभं केलं. अर्जुन म्हणाला संजय म्हणाला श्रीकृष्ण म्हणाला त्याच्यामध्ये ज्या मानवी भावना काम करत असतात त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत की एवढं बोलला आणि मौन धरून स्वस्थ बसला. तेव्हा निश्चितपणे श्रीकृष्ण देखील त्याचं मौन पाहत थोडा वेळ स्वस्थ बसले असणार. कोणीच बोलत नाहीये. तेथ श्रीकृष्णा विस्मयो पातला देखोनी तयाते. श्रीकृष्ण विस्मित होऊन पाहत आहेत आणि अर्जुन आता काही झालं तरी मी युद्ध करणार नाही आणि तू मला कसंही सांगितलंस तरी मी युद्ध करणार नाही असं म्हणून थांबून राहिला बसून राहिला आणि श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहत राहिले विस्मयचकित होऊन पाहत राहिले. एवढा मोठा धनुर्धर रडतो, हात पाय कापतात, घशाला कोरड पडते, सर्वांगाला घाम फुटतो, धनुष्य हातातून गळून पडतं, मटकन खाली बसतो आणि आता युद्ध करणार नाही असं म्हणतो. श्रीकृष्ण पाहत राहिले. संजय असं म्हणतो की अशा बसून राहिलेल्या अर्जुनाला तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत. तेव्हा थोडा वेळ विस्मयचकित होऊन अर्जुनाकडे पाहत राहून थोडस हसल्यासारखं करत संजयानी म्हणजे व्यासांनी देखील किती अचूक वर्णन केलंय बघा. एखादा रुचून बसावा आणि त्याची समजूत काढणारा थोडासा हसून त्याच्याशी बोलावा असंच घडत असत. तुमचा मुलगा म्हणतो की आता मी शाळेत जाणार नाही असं म्हणून रुसून बसतो, तर तुम्ही त्याच्याशी थोडस त्याच्याकडे पाहता आणि हसून त्याच्याशी बोलता. त्याचं बोलणं तुम्हाला पटत नसतं पण त्याला समजावण्यासाठी तुम्ही थोडे हसता, त्याला विश्वासात घेण्यासाठी तुम्ही थोडे हसता आणि मग त्याच्याशी बोलता. या भगवंताच्या श्रीकृष्णांच्या हसण्यामध्ये अर्जुनाला आपण सहज समजावून सांगू असा आत्मविश्वास आहे. अर्जुनाचा जो मोह आहे त्या मोहाचं आपण निरसन करू असा आत्मविश्वास आहे. त्याच्या हसण्यामध्ये अर्जुनाच्या स्थितीबद्दल जो विषाद होता अर्जुनाला झालेला आणि विस्मयचकित होऊन भगवंत पाहत होते त्यामुळं अर्जुनाविषयी निर्माण झालेलं प्रेम अथवा कारुण्यभाव म्हणून भगवंत हसले हसतायत. विनोद असं म्हणतात की भगवंतांच्या हसण्यामध्ये सख्य प्रीतीचा विनोद आहे. अरे वेडा की काय असं म्हणून जसं हसावं कोणी तसं श्रीकृष्ण हसतायत. समजावून सांगताना देखील मनुष्य हसतो तसे भगवंत हसतायत. अर्जुन जी आत्मवंचना करत होता, एका बाजूला स्वतःच युद्ध करण्यासाठी म्हणून गडबडून गेलेला होता आणि दुसऱ्या बाजूने खुशाल म्हणत होता की मी यांना मारणार नाही, जो युद्धाला उभा राहू शकत नव्हता. आत्मवंचना होती. मनुष्य दीन झाला तरी त्याच्यात अहंकाराचं दर्शन घडतं, स्वतःचे हात पाय काम करत नाहीयेत, उभा राहू शकत नाहीये आणि भाषा तर अशी बोलतो आहे की हे रक्तलांछित राज्य मला नको. तू लढू शकतोयस का? रक्तलांछित राज्य तुला मिळण्यासाठी तू लढणं आवश्यक आहे, तू ते मिळवणं आवश्यक आहे, तू त्यांना मारणं आवश्यक आहे. इथं तुझ्या हातात धनुष्य टिकत नाहीये आणि तू असं म्हणतोय की मी या द्रोण आणि भीष्मांना कसं मारू. अशक्यच होतं. द्रोण आणि भीष्मांना मारणं अर्जुनाच्या आवाक्यात नव्हतं. द्रोण आणि भीष्म युद्धात मारले कसे गेले हे देखील आपल्याला माहिती आहे. इतकं सोपं नव्हतं. भीष्मांची प्रतिज्ञा होती की मी पुरुषाशीच फक्त झुंज करेन, स्त्री अथवा स्त्रीचा पुरुष झालेला यांच्याशी मी लढणार नाही. आणि शिखंडीला पुढे करण्यात आलं. शिखंडी लढत होता, अर्जुनाच्या रथावर शिखंडीला घेतलेलं होतं. शिखंडी बाण सोडत होता म्हणून भीष्मांनी धनुष्य ठेवून दिलं. त्यात त्याही स्थितीत भीष्म अर्जुनावर बाण सोडायचा प्रयत्न करत होते. शिखंडीला बाजूला ठेवलेलं होतं, प्रतिज्ञा होती म्हणून. आणि अर्जुनांनी बाण सोडून भीष्मांना घायाळ केलं. अनेक बाण सोडले, शरपंजरी भीष्म पडले. ही युक्ती श्रीकृष्णांची होती. परत जेव्हा अर्जुन युद्ध करायला समर्थ आहे म्हणून उभा राहिला तरी भीष्मांना मारू शकत नव्हता. आत्मवंचना होतीच. द्रोणाचार्यांना कसं मारायचं ते कळत नव्हतं. ज्यांनी धनुर्विद्या या सगळ्या शिष्यांना दिली ते वयस्कर असून आटोपत नव्हते. शेवटी त्यांच्या मुलावरचं अतिप्रेम लक्षात घेऊन, एकुलत्या एक मुलाविषयीचं प्रेम लक्षात घेऊन तो मेला अशी हूल उठवण्यात आली. तेही श्रीकृष्णांनीच केलं. आणि त्यामुळं गडबडून गेलेले, शोक करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेले, धनुष्य टाकून दिलेले, मांडी घालून बसलेले असे द्रोण त्यांना जाऊन धृष्टद्युम्नांनी मारलं. त्यांची मान कापली. एरवी अर्जुनाच्या आवाक्यात नव्हतं. अर्जुनालाही माहीत होतं, जेव्हा म्हणत होता तेव्हाही माहीत होतं की यांच्याशी लढणं कठीण आहे. पण अर्जुनाची यांच्याशी लढणं आणि यांना मारणं आणि मग भोग भोगणं याच्यामध्ये जी आत्मवंचना होती, युद्ध देखील करू शकत नाही अशा माणसाची, त्याला जेमतेम युद्धाला प्रवृत्त करायचं आहे आणि तो असं म्हणतोय की यांना कसं मारू. स्वतः गोंधळलेला, युद्ध करणार नाही असं एका बाजूला म्हणतो आहे आणि एका बाजूला यांना मारून मग रक्त लांछित का होईना पण भोग मी मिळवेन असं म्हणतो, ही आत्मवंचनाच आहे. श्रीकृष्ण, काहींचं मत असं आहे की श्रीकृष्ण या आत्मवंचनेला हसले. तू आधी युद्धाला तर उभा राहा मग मारण्याचं बघू असा भाव त्या हसण्यामध्ये होता. तमुवाच ऋषिकेशो ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये विषीदन्तमिदं वचः. या शोकाकुल अर्जुनाच्या ठिकाणी भगवंतांना मात्र निश्चित विचारदोष आढळले की ज्या विचारदोषापोटी भगवंतांनी अगदी अंतरीचं गुह्य गुप्त असं ज्ञान प्रगट केलं. अर्जुनाला जो मोह झालेला होता तो मोह हा सर्वसाधारण प्रत्येकाला होणारा मोह असं त्याचं स्वरूप आहे. या मोहाची निरनिराळी रूपं आज देखील उभी असतात. एखाद्याचा मुलगा दुर्गुणी असतो पण मुलाकरता सर्व काही करायला तो तयार होतो. भाऊबंधांना काहीही न मिळता आपल्याला सगळं मिळावं अशा तऱ्हेने आजही प्रयत्न केले जातातच. किंवा सज्जनते खातर आपली न्याय्य बाजू असली तरी देखील न झगडण्याची वृत्ती मोहामुळं आज देखील सापडते. अर्जुनाचे जे विचारदोष होते ते म्हणजे मी मारणारा आणि हे मरणारे आत्म्याला मृत्यू नाही, देहाला मृत्यू आहे. आत्मविषयक अज्ञान हा अर्जुनाचा एक विचारदोषच होता. हा विचारदोष समोर जे जे दिसतं आहे आणि जसं दिसतं आहे ते शाश्वत जणू असावं, सत्य असावं आणि चिरकाल टिकणारं असावं, अशा प्रकारचा अबोध आपल्याला असतो. आपलं जे काही जीवन असेल 60-70-80 वर्षाचं, ते जीवन संपता संपता अगदी आपल्या मृत्यूचा बोध कित्येकांना होतो. आपण जाणार, अगदी अशी देखील उदाहरणं आहेत की मृत्यू शय्येवर असला आणि डॉक्टर असं म्हणतात की आता यांच्यामध्ये फारशी आशा राहिलेली नाही. माझ्या माहितीतच असं उदाहरण होतं की ते इतके ग्लानित अथवा बोलू शकत नाहीत असे गृहस्थ पडून राहिलेले होते. त्यांना बाहेर चाललेलं बोलणं चालणं सगळं समजत होतं आणि डॉक्टर असं म्हणत होते की अशी स्थिती झालेली आहे की याच्यातून हे वाचणं अवघड आहे. असं डॉक्टर सांगून गेले आणि 2-3 तासांनी ते क्षीण आवाजात असं म्हणाले की आपण डॉक्टर बदलून बघूया. आपण डॉक्टर बदलून बघूया असं ते म्हणाले. जी जिजीविषा असते, आपण आहोत आपण राहणार, ही जी आत्म्याची भूमिका असते ती देहावर आरोपित होते. देहच कायम राहावा असं वाटत राहतं. देहाला मृत्यू आहे, देह जाणार आहे आणि आत्मा हा अमर आहे, अशा प्रकारचा भाव अथवा बोध नसणं हा अर्जुनाचा एक विचारदोष होता की ज्याकरता भगवद्गीता सांगितली गेली. मी मारणार आहे, आत्मा मारला जात नाही, तू देह मारू शकतोस. तूही अथवा तुम्ही अर्थात मरणारा नाहीस, तुझा देह जाऊ शकतो. हा अर्जुनाचा जो विचारदोष आहे तो विचारदोष दूर करण्यासाठी म्हणून भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान सांगत भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. आत्म्याचं स्वरूप काय आहे? न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः इत्यादी. दुसऱ्या अध्यायातले जे 11वा श्लोक म्हणजे हा 10वा श्लोक आपण वाचतोय, तमुवाच ऋषिकेश, 10व्या श्लोकापासून भगवंतांचा अप्रतिम उपदेश सुरू झाला. अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. ज्याच्याविषयी शोक करू नये अशाविषयी तू शोक करतोयस आणि वर आपण तत्वज्ञ आहोत असं दाखवून तू प्रज्ञावाद सांगतो आहेस. तुला समजत नाहीये आणि तू तत्वज्ञान सांगतो आहेस. प्रज्ञावादांश्च भाषसे. गतासून अगतासूंश्च, जे गेलेले आहेत त्यांच्या संबंधी, अगतासूंश्च जे राहिलेले आहेत ते कधीही शोक करत नाहीत कारण आत्म्याला मृत्यू नाही हे त्यांना कळतं. मात्र तू आव आणतो आहेस तत्वज्ञानाचा, मात्र तुला समजत तर काही नाहीये, अशी भगवंतांनी या उपदेशाची सुरुवात केलेली आहे. अर्जुनाचा अजून एक मोह होता, तो म्हणजे स्वजन मोह, ज्याला समर्थ असं म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पढत मूर्खा, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. आतापर्यंत तुला किती स्त्रिया कन्या पुत्र झाले, या जन्मात आहेत म्हणून तू त्यांना इतकं आपलं मानतोस. भागवतात अशी एक गोष्ट आहे की एका राजाचा मुलगा 14व्या वर्षी गेला. 14व्या वर्षी त्याला मृत्यू आला आणि तोही मृत्यू अपमृत्यू तर होताच पण दुसरं म्हणजे चुकून घडलेला मृत्यू होता. यमराजांचे पाश टाकायला चुकलं, पत्ता चुकीचा, चुकून हा गेला. त्या राजाला खूप खेद झाला. इतका पुण्यवान पुण्य कर्म करणारे आपण आणि आपला मुलगा जावा. त्यांनी यमधर्माला सांगितलं. चूक लक्षात आली आणि यमधर्मानी त्या अव्यक्त दशेत असलेल्या मृत्यू पावलेल्या अशा जीवात्म्याला असं सांगितलं की तुझे आई वडील रडतायत बघ, तुझ्या देहाचं अजून दहन झालेलं नाहीये, तुझ्या आई वडिलांना अनावर शोक झालेला आहे आणि तुला देखील चुकून उचललं गेलेलं आहे. तर तो जीवात्मा तिथं पाहून असं म्हणतो की हे माझ्या कोणत्या जन्मातले आई वडील आहेत, माझे तर आतापर्यंत बरेच आई वडील आहेत, मी खूप सुखात आहे देहाशिवाय, इतकं चांगलं आहे, इतकं हलकं, इतकं चांगलं आहे, त्यांना शोक होतो आहे म्हणून मी कशा करता जाऊ असं तो म्हणत होता. आई वडिलांना शोक होतो आहे म्हणून मला जायला सांगता हा कुठला न्याय आहे, इतका आनंदात मी असताना परत त्या देहात जाऊन अडकू. आत्म्याविषयीचं अज्ञान आणि स्वजनांविषयीचा मोह जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा व्यक्ती म्हणते तर आता मात्र देवाची कमाल झाली, आमच्या वडिलांना घेऊन जावं. देवाच्या दरबारात न्याय नाही. आमचे वडील म्हणजे इतका जोर असतो, तुमचे वडील म्हणजे तुम्ही कोण, तुम्हालाही न्यायचं आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. इतके सचशील, इतके शास्त्र वाचणारे, इतके सज्जन आणि ते जावेत का? शेजारी तुझा मित्र होता, त्याचे वडील गेले, तेही चांगले होते, तेव्हा वाटलं नाही अन्याय आहे. रोज इतके मृत्यू घडतात तेव्हा वाटलं नाही अन्याय आहे. हा जो स्वजन मोह होतो तो स्वजन मोहाचं कारण स्वधर्म निष्ठेविषयी जी उणीव आहे त्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी झाला असं निदान भगवंतांनी केलं. अर्जुन जर स्वधर्म कर्म पाळणारा असेल, आत्मविषयक तत्वज्ञान ज्याच्या ठिकाणी मुरून राहिलेलं आहे, अशी व्यक्ती कर्म करत असताना देहाच्या कर्माकडून, कर्माच्या फळाकडून आणि देह संबंधितांकडून आपण आत्मा आहोत, आपण कर्मापासून, फळापासून अथवा देह संबंधितांपासून अत्यंत अलिप्त आहोत हे जाणून केवळ कर्तव्यात्मक कर्म करत राहते, ज्या अर्थी हा मोहग्रस्त झालेला आहे तेव्हा याला स्वधर्म कर्माचं तत्वज्ञान समजलेलं नाही असा अर्थ झाला. स्वधर्म निष्ठेची उणीव अर्जुनाच्या ठिकाणी आहे आणि अर्जुनाची ही उणीव भरून काढण्यासाठी सांख्य बुद्धीच्या म्हणजे आत्मविषयक जे तत्वज्ञान आहे, बोध आहे, त्याच्या अंतर्गत जी स्वधर्म कर्म चालायला हवीत तर ती स्वधर्म कर्म कशी असली पाहिजेत याचा उपदेश भगवंतांनी किंवा याचा निर्देश भगवंतांनी त्याच्या पाठोपाठ केला. 31व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत आणि त्याच्यानंतर अर्जुन असं म्हणतो आहे की किम नौ राज्ये न गोविंद किम भोगैर जीविते न वा. या कर्मापासून जे मिळणारं राज्य आहे आणि भोग आहे त्याला काय अर्थ आहे, म्हणजे आपण कर्म करणार आहोत आणि त्याच्यापासून राज्य आणि भोग ही फळं मिळणार आहेत असं अर्जुन म्हणत होता. प्रत्यक्षत स्वधर्म कर्म कधीच फळाकरता करायचं नसतं, कर्तव्य म्हणून केवळ करायचं असतं. जे काही फळ प्राप्त होईल ते घ्यायचं असतं, विना तक्रार स्वीकारायचं असतं. त्यामुळे कर्मयोगाविषयीची चुकीची कल्पना अर्जुनाच्या ठिकाणी झालेली होती की आपण कर्म करणार फळ मिळणार, आपली तशीच असते आणि तसं फळ मिळालं नाही तर फार दुःखी होतो. स्वधर्म आचरण हे फळाकरता नसून कर्तव्य भावनेनी आहे. देह आहे तर कर्म करतच राहणार, जर कर्म करत राहणार तर कर्तव्यात्मक कर्म केवळ करावीत. आपण आत्मा हे लक्षात घेऊन फळाकडे दृष्टी ठेवू नये. म्हणून त्या तऱ्हेचा उपदेश कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी याच्या पाठोपाठ हा विचार दोष जाण्यासाठी म्हणून अर्जुनाला केला. आणि सांख्यबुद्धी, सांख्यबुद्धीच्या अंतर्गत असणारी स्वधर्मनिष्ठा आणि कर्मयोगाचं यथावत पालन कसं करायचं याचा उपदेश यामुळे बुद्धीला स्थैर्य प्राप्त होतं. आणि बुद्धीला स्थैर्य प्राप्त होणं हे सर्वात महत्वाचं आहे. कर्म हे त्या मनाने गौण आहे, कोणतंही कर्म करावं लागलं तरी चालेल. बुद्धी स्थिर होणं महत्वाचं असं भगवंत म्हणाले. आणि म्हणून ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे अशा पुरुषाची लक्षणं स्थितप्रज्ञ या नावाखाली भगवंतांनी या अध्यायाच्या या उपदेशाच्या शेवटी अर्जुनाला केली. अर्जुनाच्या प्रश्नावरून स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, ज्याची बुद्धी सम झालेली आहे असा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात, या अर्जुनाच्या प्रश्नावरून भगवंतांनी या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ कसा ते सांगितलं. आणि प्रत्यक्ष गीता उपदेशाला सुरुवात या अध्यायापासून झाली. मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीचे. हसल्यासारखं करून भगवंत विचार करताहेत अर्जुनाबाबत. मग आपुला चित्ती म्हणे, आपल्या चित्तामध्ये विचार भगवंत करताहेत विस्मयचकित होऊन, एथ हे काही आदरिले येणे, या युद्धाच्या ठिकाणी हे कसलं वेड यांनी घेतलेलं आहे. अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे, याला काहीच कळत नाहीये, कुठून सांगायला सुरुवात करायची असा प्रश्न आहे. अर्जुनाचे विचार दोष सांगितल्यानंतर भगवंतांच्या चित्तात काय उठलं असेल याचा अंदाज आपल्याला येतो. याला सांगायला कुठपासून सुरुवात करायची, ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानींची. असाध्य अशी व्याधी पाहून त्या व्याधीचं निदान करून वैद्य अमृताप्रमाणे दिव्य औषधीची जशी योजना करतो तसंच भगवंतांनी अर्जुनाच्या बाबत करायचं ठरवलं. तैसे विवरितू असे श्री अनंतु तया दोन्ही सैन्या आतू जयापुरी पार्थू भ्रांती सांडी, त्या प्रकारे श्री अनंताने श्री कृष्णाने विवरण केलं की ज्यामुळं की त्याचा उद्देश असा होता की अर्जुनाने भ्रांती सोडून द्यावी. ते कारण मनी धरिले, अर्जुनाचा भ्रम अथवा भ्रांती अथवा मोह दूर करावं हे मनोमन भगवंतांनी ठरवलं. अर्जुनाला कसाही करून उठवायचा आणि युद्ध करायला लावायचा असं करता येत नाही. ज्या कारणाकरता अर्जुन भ्रमित झालेला आहे ते कारण पहिलं दूर करावं असं भगवंतांनी मनोमन विचार केला. तैसे विवरितु असे श्री अनंतु तया दोन्ही सैन्या आतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले. आणि थोडं रोषयुक्त असं बोलणं अर्जुनाशी केलं, नाराज झाले. जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेहाती, पण तो जो रोष होता त्या रोषाच्या आत स्नेह होता. केवळ रोषानी बोलणं निराळ, पण रोषाच्या आत स्नेह आहे म्हणून रोषानी बोलणं निराळ. जशी आई मुलाला रागवते रोषयुक्त बोलते, पण आत स्नेह असतो आणि रोषयुक्त बोलते, तसं भगवंतांनी केलं. अर्जुनाच्या बाबतचं प्रेम असल्यामुळं सरोष रोषयुक्त असे उद्गार भगवंतांनी काढले की औषधाची या कडू वटपणी जैसी अमृताची पुरवणी, कडू औषध पण गोड परिणाम देणार, जीवित शाबूत ठेवणार राखणार असे असा परिणाम, पण चव मात्र कडू. की औषधाची या कडू वटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे तरी गुणी प्रगट होय, ते वर दिसत नाही. मुलं तर कशी तोंड करून बंद करून घेतात, आई वडील कुठेतरी गाल दाबून त्याचे तोंड उघडतात आणि औषध घालतात, कारण त्याची अमृताची पुरवणी ही नंतर सिद्ध होणार, ती आहे पण दिसत नाही. तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे, वरवर रोषामुळं उदास अलिप्त वाटणार अर्जुनाचा काही दोष दाखवावा असं बोलणं जरी दिसलं, आत तरी अतिसुरस आहे, पण आत अर्जुनाच्या हिताविषयी अत्यंत रसयुक्त अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगायचं आहे त्या तत्वज्ञानाच्या संबंधी अत्यंत रसयुक्त असा भाव ठेवून तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. अशोच्चानन्वशोच्चस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. म्हणून हे बोलणं देखील भगवंतांचं जे आहे ते बोलणं किंवा ही भाषा ही गुरूंची नाहीये. तुम्ही समोर आलात आणि सद्गुरू तुम्हाला म्हणतात की काही कळत तर नाहीये, दिसतंय काही कळत नाहीये, आणि बोलतोयस तसा, मी ध्यान करतो नाम घेतो मी थोडस वाचन केलेलं आहे, काही कळत नाहीये तुला, असं गुरु कधी बोलत नाहीत. मी स्वामीजींना म्हटलं की मी दासबोध वाचलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला पण ज्ञानेश्वरी तेवढी समजली नाही. ते म्हणाले दासबोध वाचलेला आहे, वा 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 असं म्हणाले. मी नाम घेत असे, ध्यान करत असे, काय नाम घेत असेन, काय ध्यान करत असेन, पण भगवंत सखा असल्यामुळे अर्जुनाला म्हणतायत की अशोच्या नन्वशोच्यस्तु. सख्याची भूमिका आहेच आहे, प्रज्ञावादांश्च भाषसे. समजलेलं नाहीये आणि केवळ बुद्धी चालवतो आहे, याला प्रज्ञावाद असं म्हणतात. अनुभवाचं काही नाही आणि तत्वज्ञान मात्र बोलतो आहे. गतासून अगतासूंश्च, आणि त्यांचे जर संबंध पाहिले तर हे बोलणं स्वाभाविक आहे, अस्वाभाविक नाही. नानुशोचंती पंडिता, याचा अर्थ अरे तू पंडित नाहीयेस, तू पंडितासारखा बोलतोयस, प्रज्ञावाद करतोयस, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. एक सखा आपल्या सख्याशी असं बोलू शकतो. मग अर्जुनाचं म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. या युद्धाच्या मध्ये तू अशी गोष्ट आरंभिलीस हे एक नवलच म्हणायचं. तू जाणता तरी म्हणविसी, तरी नेणीवे ते नट संडीसी. मोठा जाणतेपणाचा आव आणतोयस पण नेणता आहेस, न समजता बोलतो आहेस, आणि शिकवू म्हणो. आणि अशा माणसाला जर शिकवायला गेलं तर तोच आपल्याला शिकवतो जसं. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पिसे मगते सैरा धावे जैसे. जन्मजात अंधळा आहे आणि त्याला वेढही लागलेला आहे, मग ते जसं सैरावैरा धावेल. तुझे शहाणपण तैसे दिसत असे. बघा, गुरु शिष्याला बोलतायत असं बोलणं नाहीये. नाहीतर मग आपण स्वामीजींकडे गेलो तेव्हा स्वामीजींनी आपल्याला असं बोलायला पाहिजे होतं. तू आपण पे तरी नेणसी, तरी या कौरवाते शोचू पाहसी. आपण कोण आहोत हे जाणत नाहीस आणि या कौरवांकरता तू शोक करतोयस. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती, तरी सांग पा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना. तू निर्माण झालास तेव्हाच हे त्रिभुवन निर्माण झालं की काय. अरे तुझ्या आधीही होतं हे अनादि विश्वरचना, ते लटिके काही. तू आत्ता आलास इथं, ही विश्वरचना कधी झाली, अनादि आहे. इथं समर्थू एक आधी, तू समर्थ नाहीयेस, मी मारणारा म्हणतोयस. तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हे काय हे बोललं जातं ते काय वावगं आहे की काय. हो का सांप्रत ऐसे जाहले, हे जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. असं झालेलं दिसतंय की हे जन्म मृत्यू सगळे तू निर्माण जणू केलेस. तू मारल्यावरच हे मरणार आहेत, तू मात्र मारणार आहेस, तू यांना जीवन देणार आहेस, असं झालेलं दिसतंय असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि नाशू पावे नाशिले तुझे नी काही, आणि हे जेव्हा मरतील तर तू मारणार आहेस म्हणून मरतील असं वाटलं की काय. प्रत्येकाला एक मृत्यू आहेच. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घात तू न धरीसी चित्ती. तू अहंकारानी भ्रम झाल्यामुळं यासी घातू न धरीसी चित्ती. तू जर यांचा घात केला नाहीस, तू जर यांना मारलं नाहीस रणांगणात, तरी सांगे काही हे होती चिरंतन. तर हे काय चिरकाळ टिकणारे राहतील असं वाटलं की काय. की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसे भ्रांती झणे चित्ता येवो देसी. तू मारणार आहेस आणि सगळं जग तुझ्या पुढे मरणार आहे, असा जर भ्रम तुझ्या ठिकाणी निर्माण होणार असेल तर तो होऊ देऊ नकोस. अनादिसिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, हे अनादिसिद्ध आहेत. फार पूर्वीपासून ही विश्वरचना आणि विश्वरचनेमध्ये जीवांचं जन्माला येणं आणि मरण पावणं हे होत जात राहिलेलं आहे. तरी तुवा का शोचावे सांगे मज, तरी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. तू शहाणा आणि तू आम्हाला नीती सांगतोस. सख्य भक्ती आहे, सखा सख्याशी बोलतोय तसं बोलणं चाललेलं आहे. एक मित्र कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता असं म्हणून शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणतो आहे. आणि दुसरा त्याला म्हणतोय मूर्ख आहेस, पंडित असल्यासारखं बोलतोयस, परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखई विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती. जे होय ना जाय हे भ्रांती म्हणून या, हे निर्माणही होतं आणि नाशही पावतं. हे जन्माला येतं आणि नाहीसं होतं. हे जाणून जे विवेकी असतात ते जन्माला येणं आणि मृत्यू येणं या दोन्ही मध्ये अडकत नाहीत. आणि मग जो उपदेश आहे तो उपदेश देखील अजून एखाद दुसरा श्लोक सख्य भक्तीचाच आहे, पण प्रत्यक्ष पारमार्थिक उपदेश सुरू झाल्यामुळे आपण घेणार नाही आहोत. मला खरं म्हणजे मोह होतो की इथपासून परत भगवद्गीताच सांगायला सुरुवात करावी. दुसरा अध्याय हातात आलाय, पण आपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेली सख्य भक्ती पाहणार आहोत. क्रॉस सेक्शन, जिथं जिथं सख्य भक्ती आली तिथं तिथं आपण जाणार आहोत. म्हणून पुढचं घेत नाही आहोत एवढंच. नत्वे वाहम जातू नासम, नत्वम नेमे जनाधिपाहा, न चैव न भविष्यामहा, सर्वे वयमतः परम. फार विलक्षण उपदेश. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा, तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मोह्यती, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाहा, आगमापायिनाहा अनित्याहा, तां स्थितिक्षस्व भारत. फार सुंदर. य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम, उभौ तौ न विजानी तो नायम हंती न हन्यते, न जायते म्रियते वा कदाचित, वेदाविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम, वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, नैनम छिन्दन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, अच्छेद्योयम अदायोयम, अक्लेद्यो शोष्य एवच, अव्यक्तोयम अचिंत्योयम, अविकार्योयम उच्यते. सगळं आत्म्याचं वर्णन आहे. अथ च एनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम, तथापि त्वं महाबाहो नैवम शोचितुम अर्हसि. पण आपण हे काहीही न पाहता आपण पाहणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये आत्मविषयक तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर आणि स्थितप्रज्ञ देखील कसा असतो ते सांगून झाल्यानंतर, तसंच जीवनाची परमोच्च दशा त्याविषयी देखील भगवंतांनी उपदेश केल्यानंतर, विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति। शांती हे जीवनाचं लक्ष आहे आणि स्थिर बुद्धी झालेला पुरुष शांती प्राप्त करतो। एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, ही ब्राह्मी स्थिती आहे। नैनाम प्राप्य विमुह्यति, ही एकदा प्राप्त झाली की परत हातातून निसटत नाही। स्थित्वा स्याम अंत कालेपी, आणि मृत्यू होईपर्यंत ही स्थिती टिकते। आणि ही स्थिती टिकून मृत्यू झाल्यानंतर ब्रह्म निर्वाण मृच्छती, तो ब्रह्माला ब्रह्मापर्यंत जाऊन अव्यक्त निराकार अक्षर अशा ब्रह्म भावनेला कायमचा प्राप्त होतो। असं भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुन उलटून प्रश्न विचारतो आहे, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव, हे आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये परत सख्याचीच झलक आहे। अर्जुन अजून पूर्ण शिष्यभावातून प्रश्न विचारत नाहीये। एकदा तू कर्म कर म्हणतोस, एकदा बुद्धी स्थिर ठेव म्हणतोस, जर स्थिर बुद्धी कर्मापेक्षा महत्वाची आहे असं म्हणत असशील तर मला हे घोर युद्धासारखं कर्म करायला का सांगतोस? सखा सख्याला विचारेल असाच प्रश्न आहे। व्यामिश्रेणे व वाक्येन, मिश्र पद्धतीचं बोलतोस, एकदा हे एकदा ते, आणि तूच माझ्या बुद्धीला मोह पाडतोस। बुद्धी मोह यसी व मे तदेकम वद निश्चित्य, काय एक काय ते सांग। येन श्रेयोहम आप्नुयाम, ज्यामुळे मला मी श्रेयस प्राप्त करेन असं एक काहीतरी सांग, असं नको बोलूस। आपल्याला काय ते एक सांग असं अर्जुन भगवंतांना हरे पुढच्या वेळेला बघू। मात्र आता हे आपलं पुढचं प्रवचन आहे, ते फार अंतराने होणार आहे। आता गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू होतील, मग गुरुपौर्णिमेचा उत्सव होईल 17 तारखेला, त्याच्यानंतर 24 तारखेला देखील उत्सवानंतर जी दीर्घ सुट्टी असते ती सुट्टी तो काळ असेल। आणि हा 31 महिना आहे, त्यामुळे 31 तारखेला खरंच की 31 तारखेला 5वा वार असल्यामुळे SP कॉलेजमध्ये संध्याकाळी आपण जमणार, म्हणजे 7 तारखेला रविवारी ऑगस्टच्या तेव्हा आपलं प्रवचन होईल। व्यामिश्रेणे व वाक्येन, हे जे काय अर्जुन म्हणतो आहे ते पाहायला परत मला काहीतरी पार्श्वभूमी सांगायला लागणार, पण ती आता 7 तारखेला, कारण आता तुमचं ताजं आहे, आता नाही सांगत, आपण तेव्हा जमणार आहोत। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम।